आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एआय इम्पॅक्ट समिट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटीचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय. आणि पुरुषांच्या क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज लढत. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली इंडिया एआय समिट अर्थात जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता. या परिषदेत अमूलच्या बुधवरचं प्राण्यांवरचं उपचार आणि देखरेखीसाठीचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण तसंच आपले प्राचीन ग्रंथ प्राचीन ज्ञान आपली हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं ऍप्लिकेशन या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना प्रभावित केल्याचं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली अद्भुत क्षमता पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले. या शिखर परिषदेत तरुणांचा उत्साहवर्धक सहभाग पाहायला मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. आज देश गुलामीच्या प्रतीकांना मागे टाकून भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टींना महत्व देऊ लागलाय. याच दिशेचं पुढचं पाऊल म्हणून उद्या 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सवादरम्यान सी राजगोपालाचारी यांच्या प्रतिमेचं अनावरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन यांच्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा तिथं लावली जाईल असं त्यांनी सांगितलं. देशात अवयवदानाविषयी जागरुकता सातत्यानं वाढते असं त्यांनी नमूद केलं. याच संदर्भानं अलीकडेच केरळमध्ये अवघ्या 10 महिन्यांच्या आलीन हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना त्यांनी श्रोत्यांना सांगितली. अवयवदानामुळे गरजूंना नवं आयुष्य मिळाल्याची देशभरातली अनेक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. ऑनलाईन फसवणुकीबद्दलही त्यांनी संवाद साधला. डिजिटल अरेस्ट याविषयी देशात जागरुकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन त्यांनी केलं. आपला ओटीपी कोणासोबतही सामायिक न करणं, सतत पासवर्ड बदलणं आणि अधिकृत ऍपचा वापर करणं असे सल्ले त्यांनी दिले. बँकांद्वारे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केवायसी अर्थात ग्राहकांच्या तपशिलाची पुनर्पडताळणी होत असते, त्यामुळे अशा प्रक्रियेबद्दल चीड न बाळगता सहकार्य करायचं आवाहन त्यांनी केलं.
याद रखिए, सही केवायसी समय पर री केवायसी करे खाता सुरक्षित बने सशक्त नागरिक, क्योंकि सशक्त नागरिकों से ही बनता है मजबूत और आत्मनिर्भर भारत.
या दृष्टीनंच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं पार पडलेल्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची माहिती देखील त्यांनी दिली. आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत असं ते म्हणाले. देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाटचाल करतोय. याबाबतीतल्या यशस्वी प्रयोगांची उदाहरणं त्यांनी मांडली. आपले शेतकरी केवळ उत्पादनावरच नाही तर गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि नव्या बाजारांवरही लक्ष देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आता कृषी उत्पादनं हवाई मार्गानं अगदी सहज परदेशात पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपावा आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 24 फेब्रुवारीला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची जयंती असल्याचं स्मरण करत त्यांनी आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मीरठ मेट्रो सेवेचं उद्घाटन केलं. शताब्दीनगर रेल्वे स्थानकावरून त्यांनी मीरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी मेट्रोमधून प्रवास केला. 180 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणारी नमो भारत ट्रेन देशातली पहिली जलद वाहतूक प्रणाली आहे. त्याचप्रमाणे मीरठ मेट्रो ही ताशी 120 किलोमीटर वेगानं धावणारी सर्वात जलद मेट्रो आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 82 किलोमीटरच्या दिल्ली मीरत नमो भारत कॉरिडॉरचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्र्यांनी 12,930 कोटी रुपयांच्या विकासकामांचंही उद्घाटन केलं. त्यानंतर प्रधानमंत्री मोहिद्दीनपूर इथं विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत, तसंच ते जनसभेलाही संबोधित करणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय. उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारत अमेरिका करार हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका जाधव यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही अनेक शंका आहेत, याची चौकशी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली. राज्यातली बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणारा अल्प मोबदला, या आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थखातं स्वतःकडे ठेवलं आहे. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटीचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतलाय. दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी उद्यापासून बैठक सुरू होणार होती. भारतीय शिष्टमंडळ या 3 दिवसीय बैठकीची सुरुवात करणार होतं. व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींमध्ये भारताच्या वतीनं वाणिज्य मंत्रालयातले सहसचिव दर्पण जैन प्रमुख भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेच्या व्यापार धोरणावरून नुकत्याच झालेल्या घडामोडी आणि त्याचे परिणाम या दोन्ही बाजू मूल्यांकन केल्या जातील. त्यानंतर भारतीय पथकाची अमेरिका भेट निश्चित केली जाईल असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तमिळनाडूत चेन्नई इथल्या गोल्डन बीचवर काल झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या 3 जणांपैकी एक युवती भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातली असून स्थानिक प्रशासनानं तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. चेन्नईमधल्या एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या 15 तरुणांचा गट काल गोल्डन बीच जवळच्या समुद्रात गेला होता. त्यावेळी उसळलेल्या लाटांच्या प्रवाहात 3 जण वाहून गेले. त्यापैकी एका युवकाला बचाव पथकानं सुरक्षितपणे बाहेर काढलं तर 1 जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता युवक जळगाव जिल्ह्यातला असून त्याचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून दुर्घटनाबाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवली जाईल असं राज्य सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. कुर्ला सीएसएमटी, माहीम कॉजवे आणि वाकोला नदीजवळ मुंबई महानगरपालिकेनं पंपिंग स्टेशन उभारणीसह अन्य कामांना सुरुवात केली. या कामामुळे येत्या पावसाळ्यात कुर्ला शिव रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पाणी भरणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनानं केलाय. कुर्ला शिव रेल्वे स्थानकादरम्यान दरवर्षी पावसाळ्यात पुराचं पाणी रुळावर साचून रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो, मात्र या कामांमुळे हा परिसर आता पूरमुक्त होणार आहे. भंडारा तालुक्यात शहापूर इथं नुकत्याच झालेल्या पशु प्रदर्शनाला शेतकरी आणि पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात गायी, म्हशी, बैल, शेळ्या तसंच इतर पाळीव प्राणी होते. पशुधनाचं आरोग्य, देखभाल आणि उत्पादन कसं वाढवावं याचं मार्गदर्शन या प्रदर्शनात तज्ज्ञांनी केलं. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, लसीकरण, कृत्रिम रेतन आणि पशुखाद्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं. राज्यातल्या 28 फेब्रुवारी रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत राहणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पिपरिया इथले लष्कर सुभेदार नेत्राम कटरे हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातले 1000 नागरिक उपस्थित होते. यावेळी शहीद सुभेदार नेत्राम कटरे यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. पुरुषांच्या क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज दुपारी 3 वाजता इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातला सामना सुरू झाला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद इथं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली लढत होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एआय इम्पॅक्ट समिट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटीचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय आणि पुरुषांच्या क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.